बिल्कुल, याच गाण्याने आपल्या सौंदर्याची सगळ्यांनाच भुरळ पाडणाऱ्या नोरा फतेहीचा आज वाढदिवस आहे आणि आपण तिला शुभेच्छाही दिल्यात. पण आता आपण तिचंच गाणं एन्जॉय केलं फक्त सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. शो सुरू आहे. हाँ जी, सारा तो आ चुकी है आपके संग यहाँ पर बतियाने के लिए. लेकिन उसी के साथ साथ सारा ने आपसे पूछा था कि तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का, किंवा ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा वोटिंग केलं होतं त्यावेळेला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, मनात काय विचार चालू होते. पण यापेक्षा काहीतरी वेगळंच सांगण्यासाठी माझ्याकडे कॉल आलाय. कुणाचा जरा जाणून घेऊयात. हॅलो, कोण बोलत आहे?
अरुणा खपाटे.
अरुणा, काय करता तुम्ही?
इलेव्हन्थला आहे.
अजून 18 वर्ष पूर्ण नाही झालेत?
नाही ना.
मग 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा हक्क बजावणार की नाही?
हो, बजावणार ना.
क्या बात आहे. बरं, तुझ्या घरामध्ये जेवढी तुझ्यापेक्षा मोठी माणसं आहेत ती वोटिंग करतात का?
हो, करतात ना.
अगदी न चुकता कोणी कंटाळा नाही करत ना?
नाही नाही, दुसऱ्या गावी असलं तरी तिथून येऊन करतात. पण करतात
भाई, क्या बात आहे. म्हणजे इथे पॅरेंट्स सुद्धा न चुकता न कंटाळता आपलं कर्तव्य पार पाडतात आणि कदाचित म्हणूनच अरुणा सुद्धा एवढी बिनधास्त आणि एकदम बेधडक आहे. लेकिन अरुणाने भी अभी तय कर ली आहे की जशी तिला 18 वर्ष पूर्ण होतील तसं ती मतदार यादीमध्ये स्वतःचं नाव नोंदवणार आहे. लेकिन ऐसा ही कुछ आपने भी सोचा है या नहीं? अगर नहीं सोचा होगा तो क्या कर रहे हो यार पटाख से? ये सोचिए, ये काम कंप्लीट कीजिए और साथ ही सुनते रहिए सुपर 93.5 रेड एफएम. बज जाते रहो.